पाठ दोन, दैनंदिन कामकाज. पाच, बँकेतील कामे. च, संवाद ऐकूया. लिसन. जेवणाची सुट्टी.
चला शिवकुमार साहेब, जेवणाची सुट्टी झाली, अजून काम करताय?
मी या कांबळ्यांशी बोलतोय, येतोच 5 मिनिटात.
मी फॉर्म भरतोय.
सगळी माहिती नीट भरा, घरी जाऊनच भरा. आता शिपाई दरवाजा बंद करतायत.
शिवकुमार साहेब, तुम्हाला साबळे साहेब डबा खायला बोलवतायत.
हो जातो, पण साबळे साहेब फोनवर बोलतायत. कदम, मला सांगा इथे टॉयलेट कुठे आहे?
ते बघा, पाठीमागे डाव्या बाजूला आहे स्वच्छता गृह.
आणि डबा खायची खोली कुठे आहे?
ती काय, समोर आहे. आणि आपल्या बँके शेजारीच चहाची टपरी आहे, आत्ता मस्त ताजा चहा करतोय चहावाला.
आणि साबळे साहेब कुठे आहेत?
एवढा वेळ खाली केबिन मध्येच होते, आत्ता वरच्या मजल्यावर गेलेत कर्ज विभागात. आता तुम्ही पण वरच जा, साहेब थांबलेत तुमच्यासाठी.